हाय कुट चाला पावन जरा थांबा रघु महिन्याची गोष्ट कशी वाटली तेवढं
सांगतो की सांगतो
भांडी वर उंच घरट रघु महिन्याच
बर
राघूला सोडून महिन्याला या
सुरेश